आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जो देश आपला इतिहास जपतो त्याचं भविष्यही सुरक्षित असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन। महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग। सत्ता स्थापनेबाबत महायुतीत कसलेही मतभेद नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण। झारखंडमध्ये नव्या सरकारचा शपथविधी येत्या 28 तारखेला। उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचं सरकारचं सर्वपक्षीय बैठकीत आवाहन। आणि कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियासमोर 534 धावांचं आव्हान। यशस्वी जयस्वालच्या 161 धावा तर विराट कोहलीचं नाबाद शतक। दिवस अखेर ऑस्ट्रेलियाच्या 3-12 धावा। जो देश आपला इतिहास जपतो त्याचं भविष्यही सुरक्षित असतं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। त्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते। हा या कार्यक्रमाचा 116 भाग होता। देशातल्या गावांचा इतिहास जतन करण्यासाठी एक निर्देशिका तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे। प्राचीन काळातील सागरी प्रवासाबद्दलच्या भारताच्या क्षमतेशी संबंधित पुरावे जतन करण्याची मोहीमही सुरू केली आहे। याच प्रयत्नांचा भाग म्हणून गुजरातमध्ये लोथल इथं एक संग्रहालय उभारलं जात असून नागरिकांकडे कोणत्याही हस्तलिखिताची किंवा ऐतिहासिक दस्तऐवजाची प्रत असेल तर ती त्यांनी भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराच्या मदतीनं जतन करावी असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी प्रधानमंत्र्यांनी गयाना, ओमान, स्लोव्हाकिया यासारख्या देशांसह इतरत्रही स्थलांतरित झालेले भारतीय त्या प्रदेशांशी एकरूप होतानाही आपला भारतीय वारसा आणि संस्कृतीच्या नोंदणीकरणासाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली। डिजिटल अटक या प्रकारची तरतूद अस्तित्वात नसून हे लोकांना फसवण्याचं कारस्थान असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं। अशा प्रकारच्या गुन्ह्यांना ज्येष्ठ नागरिक जास्त बळी पडतात। अशा परिस्थितीत त्यांना जागरूक करणं आणि सायबर घोटाळ्यांपासून वाचवण्यामध्ये मदत करणं ही आपली जबाबदारी असल्याचं ते म्हणाले। एक पेड मा के नाम या मोहिमेअंतर्गत अवघ्या 5 महिन्यात 100 कोटी वृक्ष लागवडीचा टप्पा पार झाला असल्याची माहिती त्यांनी दिली। ही मोहीम आता जगभर पसरल्याचं ते म्हणाले। आज राष्ट्रीय छात्रसेना दिवस असल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी केलं। राष्ट्रीय छात्रसेनेमुळे युवा वर्गात शिस्त, नेतृत्व आणि सेवेची भावना रुजते असं ते म्हणाले। विकसित भारताच्या जडणघडणीत युवा वर्गाची भूमिका मोठी आहे आणि महत्वाची असणार आहे असं ते म्हणाले।
विकसित भारत के निर्माण में युवाओं का रोल बहुत बड़ा है। युवा मन जब एकजुट होकर देश की आगे की यात्रा के लिए मंथन करते हैं, चिंतन करते हैं, तो निश्चित रूप से इसके ठोस रास्ते निकलते हैं।
येत्या 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या 162व्या जयंतीदिनी साजरा होणाऱ्या आपल्या युवा दिनाच्या निमित्तानं दिल्लीत 11 आणि 12 जानेवारी रोजी दिल्लीत भारत मंडपम इथं विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग या उपक्रमाअंतर्गत युवा मेळाव्याचं आयोजन केलं असल्याची माहिती त्यांनी दिली। या मेळाव्यात देशाच्या तळागाळातून निवडलेले 2000 तरुण तरुणी सहभागी होणार आहेत। या उपक्रमातून युवा वर्गाला त्यांच्या कल्पना मांडायची संधी मिळेल, तसंच त्या प्रत्यक्षात साकारण्यासाठी कृती आराखडाही तयार करता येईल। आपण सारे मिळून देश घडवूया आणि देशाचा विकास करूया असं आवाहन त्यांनी केलं। पुस्तकं माणसाची सर्वात जास्त चांगली मित्र असतात आणि ग्रंथालयं ही मैत्री घट्ट करणारी उत्तम जागा असतात असं सांगत देशभरात ग्रंथालयाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी सामान्य नागरिकांकडून होत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली। नागरिकांनी आपलं जीवनमान बदलण्यासाठी पुस्तकांशी मैत्री वाढवण्याचं आवाहन त्यांनी केलं। यावेळी प्रधानमंत्र्यांनी पर्यावरण, वन्यजीव संवर्धन तसंच स्वच्छतेचं महत्त्व आणि त्यादृष्टीनं होत असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला। यानिमित्तानं त्यांनी अक्षरा आणि प्रकृती या मुंबईतल्या 2 मुली आपल्या सहकाऱ्यांसोबत चिंध्यांपासून फॅशनचे कपडे तयार करत असल्याचं सांगत त्यांच्या उपक्रमांची प्रशंसा केली।
कपड़ों की कटाई सिलाई के दौरान जो कतरन निकलती है इसे बेकार समझकर फेंक दिया जाता है। अक्षरा और प्रकृति की टीम उन्हीं कपड़ों के कचरे को फैशन प्रोडक्ट में बदलती है। कतरन से बनी टोपियां, बैग हाथों हाथ बिक भी रही है।
अशा प्रयत्नांमुळे देशाच्या स्वच्छता मोहिमेला चालना मिळते असं ते म्हणाले। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीच्या दणदणीत विजयानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात सरकार स्थापन करण्याविषयी महायुतीचे सर्व घटक पक्ष मिळून चर्चा करू, असं शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप करताना कोणतेही मतभेद नव्हते, त्यामुळे सत्ता स्थापन करतानाही मतभेद नाहीत, असं ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाली. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांची इंडिया आघाडीच्या विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आज झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार यांची भेट घेतली आणि राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण दिलं. तत्पूर्वी सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. नव्या सरकारचा शपथविधी 28 नोव्हेंबरला होईल अशी माहिती त्यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली. 81 सदस्यांच्या झारखंड विधानसभा इंडिया आघाडीला 56 जागा मिळाल्या आहेत, तर भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 24 जागांवर विजय मिळाला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत पार पाडायचं आवाहन रिजिजू यांनी विरोधी पक्षांना केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. 30 विविध राजकीय पक्षांचे 42 नेते या बैठकीला उपस्थित होते. यावेळी आलेल्या सर्व सूचनांचा कामकाज सल्लागार समितीमध्ये विचार केला जाईल, असं रिजिजू यांनी सांगितलं. एका उद्योजकाचं कथित लाच प्रकरण, मणिपूरमधली स्थिती, बेरोजगारी, उत्तर भारतातलं प्रदूषण इत्यादी विषयांवर चर्चेची मागणी काँग्रेसनं केली असल्याचं या बैठकीला उपस्थित असलेले काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी सांगितलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही सदस्यांना सभागृहात संसदीय शिष्टाचाराचं पालन करायचं आवाहन केलं आहे. हे अधिवेशन उद्यापासून 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे, मात्र 26 नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त कामकाज होणार नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात तिसऱ्या दिवस अखेर विजयासाठी 534 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात 3 बाद 12 धावा झाल्या आहेत. आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतानं आपल्या दुसऱ्या डावात कालच्या बिनबाद 172 या धावसंख्येत आणखी 315 धावांची भर घालत 6 बाद 487 या धावसंख्येवर डाव घोषित केला. पहिल्या डावात भारतानं 46 धावांची आघाडी मिळवली होती. काल 90 धावांवर नाबाद असलेल्या यशस्वी जयस्वालनं शतक पूर्ण करत 161 धावांची खेळी केली, तर KL राहुल 77 धावा करून बाद झाला. या दोघांनी सलामीसाठी 201 धावांची भागीदारी केली. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीनंही कसोटी क्रिकेट कारकिर्दीतलं 30वं शतक झळकावत नाबाद 100 धावांची खेळी केली. विजयासाठी 534 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाची फलंदाजी गडगडली. जसप्रीत बुमराहनं 2 तर मोहम्मद सिराजनं 1 गडीबाद केला. आजचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 3 बाद 12 धावा झाल्या होत्या. ओदिशाला संपन्न सांस्कृतिक वारसा लाभला असून हे राज्य भारताच्या विकासात महत्वाची भूमिका बजावत आहे, असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले. नवी दिल्ली इथं आयोजित ओदिशा पर्व 2024 या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात उभारलेल्या स्टॉल्सना प्रधानमंत्र्यांनी भेट दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जो देश आपला इतिहास जपतो त्याचं भविष्यही सुरक्षित असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग. सत्ता स्थापनेबाबत महायुतीत कसलेही मतभेद नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण. झारखंडमध्ये नव्या सरकारचा शपथविधी येत्या 28 तारखेला. उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचं सरकारचं सर्वपक्षीय बैठकीत आवाहन. आणि कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियासमोर 534 धावांचं आव्हान. यशस्वी जयस्वालच्या 161 धावा तर विराट कोहलीचं नाबाद शतक. दिवस अखेर ऑस्ट्रेलियाच्या 3 बाद 12 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.